चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजय डेली शुगर मार्केट अपडेट। आज शनिवार 13 जून 2020। डोमेस्टिक मार्केट मध्ये देशभरातील बाजारपेठेत मागणी चांगली होती। महाराष्ट्रामध्ये एसटी साखरेचा व्यापार 3130 रुपये ते 3190 रुपये प्रति क्विंटल राहिला। उत्तर प्रदेशामध्ये एमटीसीचा व्यापार 3275 रुपये ते 3310 रुपये होता। गुजरातमध्ये एसटीसीचा व्यापार 3191 रुपये ते 3200 रुपये राहिला। तर एमटीसीचा व्यापार 3220 रुपये ते 3250 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये एसटीसीचा व्यापार 3400 रुपये ते 3450 रुपये होता। तर एमटीसीचा व्यापार 3450 रुपये ते 3500 रुपये राहिला।